मनुष्य जीवन हे अतिशय सुंदर आहे. त्याच्या जीवनामध्ये त्याला जेवढा आनंद मिळेल तेवढा त्याने स्वीकारावा. तो आनंद परमानंद असतो, नित्यानंद असतो, सत्यानंद असतो. आणि एकदा का हा ब्रह्मानंद मिळायला लागला की म्हणतात ना ब्रह्मानंदी टाळी लागते, त्या अवस्थेतून तो खाली उतरतच नाही. बेबंद धुंद असा त्याचा आणि त्या गुरुचा छंद हा त्याचा अगदी नित्यानंद होऊन जातो. हा त्याचा सत्यानंद सतत त्याला आनंद देतो. आणि मग तो म्हणायला लागतो गुरुदत्त दत्त आनंद, आनंदी आनंदी आनंद, नरहरी सच्चिदानंद.